જૈસે પક્ષીએ ફળ ચુંબી જે તૈસે નવે તેથ વિસરી જે ભોગીતે પણહી ભોગી અવસ્થા એકી ઉઠી તે અહંકારાચા અચળું લોટી મગ સુખેસી ઘે આઠી ગાઢેપણે તે આલિંગન મેળી હોય આપે આપ કવળી તેથ જળ જૈસે જળી વેગળે ન દિશે કા આકાશી વાયુ હારપે તેથ દોહી હે ભાષ લોપે તૈસે સુખચ ઉરે સ્વરૂપે સુરતીતીએ ઐશી દ્વૈતાચી ભાષા જાય મગ મનો જરી એકચ હોય તરી તેથ સાક્ષી કવણું આહે જાણતે જે
વંદે ગુરૂણામ ચરણારવિંદે સંદર્શિત સ્વાત્મસુખાવબોધે જનસ્ય યે જાંગલિકાયમાને સંસારહાલાહલમોહ શાંતયે પુંડલીકવરદે હારિ વિઠ્ઠલ શ્રી જ્ઞાનદેવ તુકારામ શ્રી જ્ઞાનેશ્વર મહારાજ કી જય. પરમહંસ સદગુરુ સ્વામી સ્વરૂપાનંદ મહારાજ કી જય. પરમહંસ સદગુરુ સ્વામી માધવનાથ મહારાજ કી જય. સબ સંતન કી જય. જય જય રઘુવીર. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृति संयमी यस्यां जागृति भूतानि सा निशा पश्यतो मुने हे. सर्वभूत मात्रांना जी निशा असते, रात्र असते, तस्यां जागृति संयमी त्यावेळेला संयमी हा जागृत असतो. यस्याम जागृती भूतानी ज्यामध्ये सर्व भूत मात्र अत्यंत जागृत असतात, सा निशा पश्यतो मुने हे. त्या ठिकाणी मुनी पाहणारा अत्यंत निद्रिस्त असा असतो. मुनी त्या ठिकाणी रात्र पाहतो असा या श्लोकाचा अर्थ आहे. स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये हा श्लोक आलेला आहे. स्थितप्रज्ञ लक्षण संपता संपता हा श्लोक आलेला आहे. स्थितप्रज्ञ लक्षण दोन गोष्टींनी मिळून परिपूर्ण होतात. एक म्हणजे कामना त्याग आणि दुसरी म्हणजे आत्म्यामध्ये रमण. ज्याच्या जीवनामध्ये कामना त्याग आहे आणि जो आत्म्यामध्ये रमून राहिलेला आहे तो स्थितप्रज्ञ. अशी भगवंतांनी स्थितप्रज्ञाची व्याख्या केली. आणि कामना त्यागाबद्दल भगवंत असं म्हणाले की राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता विषयामध्ये वर्तन करण्याची कला जो संपादन करतो. संपूर्ण कामना त्याग भगवंत सांगत नाहीत, संपूर्ण वैराग्य भगवंत सांगत नाहीत, जे निसर्गाच्या विरुद्ध आहे. तथापि भगवंतांना असं वाटतं, भगवंत असं सांगतात बुद्धीची स्थिरता प्राप्त होण्यासाठी म्हणून, विषयांच्या ठिकाणी इंद्रियांचं वर्तन होत असताना राग म्हणजे विषयांबद्दलचं अतिरिक्त प्रेम अतिप्रेम आणि द्वेष हे निर्माण होणार नाहीत या बेतानी विषयांमध्ये इंद्रिय वावरावीत असं भगवंत सांगतात. ही खूप कठीण गोष्ट आहे. डोंबाऱ्याचा खेळ पाहत असताना त्या दोरीवरून चालणाऱ्या व्यक्तीसारखा आहे. कुठल्याही एका बाजूला झुकायचं नाही. जर तसा एका बाजूला झुकला तर खाली पडलाच. विषयामध्ये वर्तन तर आहे पण अनुराग विषयाबद्दलचा प्रेम आणि द्वेष हे तर निर्माण होऊ देत नाही. अशा बेतानी विषयांमध्ये वर्तन ठेवणं आणि त्याच वेळेला आपण आत्मस्वरूप आहोत याची सतत जाणीव ठेवणं. अशीही वागण्याची कला संपादन करावी असं भगवंत सांगतात. आणि जर पाहायचं झालं तर आपल्या अनेक कर्मांमध्ये नंतर नंतर लक्षात येईल की जवळपास सर्व कर्मांमध्ये कर्म करत असतानाच विषयांबद्दलचं प्रेम तसंच द्वेष हे निर्माण होऊ न देता कर्म करणं शक्य आहे. तसं जर लक्षात ठेवलं तशी जर धारणा असली तर हे शक्य आहे. वर्तन करत असताना विषयांमध्ये भगवंतांनी जे सुरुवातीला उपाय सांगितले की दुःख झालं उद्वेग होऊ न देता दुःख सहन करणं, सुख झालं विषयामध्ये वर्तन करत असताना तर स्पृहा वाढू देऊ नये अशा प्रकारे अभ्यास करणे. जर सावध असेल तर हा अभ्यास जमेल. विषय संबंधी प्रेम न ठेवता आणि ममत्व न ठेवता या सर्वत्रान अनभिस्नेहा विशेष प्रकारचा स्नेह ममता निर्माण होऊ न देता वर्तन करणं. संसार तर करायचा आहे आणि तो आत्मज्ञान संपादन करण्याचं ध्येय लक्षात ठेवून करायचं आहे. त्यामुळं त्या त्या प्रसंगी जे विशेष स्नेह निर्माण होईल तर त्या स्नेहाला आळा घालायचा आहे हे लक्षात ठेवलं की हळूहळू आळा घालता येऊ शकेल. तरी देखील अशा कर्मातून काही शुभ आणि अशुभ प्राप्त होईल. तेव्हा शुभ प्राप्त झालं म्हणून अभिनंदन करायला जाऊ नये आणि दुःख प्राप्त झालं तर न द्वेष्टी द्वेष करायला जाऊ नये. अशा प्रकारच्या ज्या युक्त्या भगवंतांनी सांगितलेल्या आहेत तिसरी युक्ती म्हणजे इंद्रियच आवरून घेणं. आणि या युक्ती करता मात्र भगवंतांना खूप बोलायला लागलं. जवळपास 10-11 श्लोक कुर्मोंगा निव सर्वशहा कासवासारखे कासव जसा धोका दिसला की आपले अवयव आत ओढून घेतो असं भगवंत म्हणाले. इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता इंद्रिय आपल्या आपल्या अर्थापासून तशा प्रकारे ओढून घेणं. यामुळे काय होईल? भगवंत असं म्हणतात की यामुळे चित्त सदा सर्व काळ प्रसन्न राहत जाईल आणि प्रसन्न चित्त हे दुःखाला मुक्त दुःख बाजूला राहतं यानी दुःखाचा नाश होतो. आणि दुसरी गोष्ट अशी होते की हा जो प्रसाद प्राप्त होतो चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते त्यामुळं बुद्धी स्थिर व्हायला मदत होते. प्रसन्न चेतसो ह्या शुभ बुद्धी ही पर्यवतिष्ठते आणि अशी बुद्धी स्थिर झाली की शांती प्राप्त होते. अशा प्रकारची बुद्धी शांत होणं, बुद्धी स्थिर होणं हे बुद्धी युक्त झाल्याचं लक्षण आहे. नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना. बुद्धी जर अशा प्रकारे युक्त झाली तर त्या बुद्धीला भावना प्राप्त होते आणि त्यामुळे शांती आणि सुख प्राप्त होतं. असं ऐकून निवेदनाचा भगवंतांचा क्रम राहिला. या श्लोकामध्ये सर्व भूतमात्र आणि स्थितप्रज्ञ यांच्यामध्ये आता खूप अंतर पडलं असं सांगून भगवंत थांबले. भगवंत आता असं सांगायला लागले की या अशा पुरुषाची जीवनाची धाटणी आणि इतर व्यक्तींची जीवनाची धाटणी याच्यामध्ये आता फार अंतर पडलं. याची सगळी जीवनमूल्यच बदलून गेली. सर्वसाधारण व्यक्तीची जी जीवनमूल्य आहेत ती जीवनमूल्य आणि या व्यक्तीची जीवनमूल्य याच्यातच आता फरक पडल्यामुळं या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी असं झालं. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे आता हा स्थितप्रज्ञ बुद्धी स्थिर झालेला पुरुष हा सर्व लोकांसारखा ज्या ठिकाणी सर्व भूत मात्र अत्यंत जागृत असतात त्या ठिकाणी जागृत राहू शकत नाही. सर्व भूत मात्र विषय भोगाच्या ठिकाणी अत्यंत जागृत असतात. सर्व भूत मात्र कामनांच्या ठिकाणी अत्यंत जागृत असतात. या कामनांना यांनी अंधार असं म्हटलेलं आहे, निशा असं म्हटलेलं आहे. आणि स्थितप्रज्ञ ज्या ठिकाणी जागृत असतो त्याला यांनी प्रकाश असं म्हटलेलं आहे. स्थितप्रज्ञ कामनांच्या बाबत झोपलेला असतो आणि आत्म्याच्या बाबत अत्यंत जागृत असतो. त्याला यांनी ज्ञान असं म्हटलेलं आहे. मी मागच्या वेळेला सांगितलं की या श्लोकामध्ये तीन महत्वाचे शब्द भगवंतांनी सांगितले. एक म्हणजे संयमी, दुसरं म्हणजे निशा पाहणारा, अज्ञान हे अज्ञान म्हणून पाहणारा ज्ञानी, आणि तिसरं म्हणजे मुने हे सर्व आवरून घेणारा. आपल्याला सर्व बाजूंनी आवरून घेणाऱ्या व्यक्तीला, विशेष करून मनालाही आवरून घेणाऱ्या व्यक्तीला मुनी असं संबोधन आहे. त्यामुळे आता भगवंत अशा व्यक्तीला मुनी असं म्हणायला लागले. विनोबांनी असं म्हटलेलं आहे की याच्यातला जो ज्ञानी आहे, जो निशा पाहतो, एरवी निशा ही निशा म्हणून दिसत नाही, ती स्वाभाविक गोष्ट म्हणून दिसते. अज्ञान हे अज्ञान म्हणून दिसत नाही, तर इंद्रिय त्याच्या ठिकाणी रमतात त्यामुळे चालायचंच म्हणून ते अज्ञान आहे असं भासतं कुठं. पण हा ज्या प्रकाराने अज्ञान हे अज्ञान म्हणून पाहू शकतो याचं कारण त्याच्या ठिकाणी जागृत झालेली आत्मबुद्धी असं विनोबा म्हणतात. या दुसऱ्या अध्यायाचे जे मुख्य विषय आहेत सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी, त्याच्यातली जी सांख्य बुद्धी आहे ती सांख्य बुद्धी आत्मविषयक तत्वज्ञान सांगते. न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया. आत्म्याची लक्षणं, आत्मा हा कधीही निर्माण होत नाही, जन्माला येत नाही, तो अनुत्पन्नच आहे, तो सदा नेहमीचा आहेच आहे. त्याला जन्म नाही, त्याला मृत्यू नाही, तो होऊन गेलेला पुढे होईल असा, आत्ता आहे असा, असं ज्याच्या बाबत वर्णन संभवत नाही असा. तो जन्मरहित नित्य शाश्वत आणि पुराण फार पूर्वीपासून असलेला असा अजन्मा आणि शरीर मारल्यामुळे तो मारला जात नाही ही जी आत्म्याची लक्षणं आहेत नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा ही आत्म्याची लक्षणं सहेतुक भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. आत्म्याची लक्षणं अशा करता सांगितली की देह आणि देहाच्या आत असणारं चैतन्य याच्यामध्ये प्रथम फरक करायला शिकलं पाहिजे. जर हा फरक करता आला नाही तर देहालाच आत्मा देहालाच मी असं मानलं जाईल आणि तसं कदापि मानलं जाऊ नये असं भगवंतांना वाटतं जीवन जगत असताना. म्हणून प्रथम सांख्य बुद्धी सांगितली आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं. या सांख्य बुद्धीच्या किंवा आत्मविषयक बुद्धीच्या तत्वज्ञानात एक महत्वाची गोष्ट स्पष्ट होते की आत्मा हा अत्यंत अकर्ता आहे अभोक्ता आहे. आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व लेप नाही आत्म्याच्या ठिकाणी भोक्तृत्व लेप नाही. जर आत्म्याला म्हणजे चैतन्याला आपण सच्चिदानंद असा भोग झाला असा असा बोध झाला तर आपण भोगतो आपण कर्म करतो अशा प्रकारचं अज्ञान गळून पडतं. आत्मा हा अत्यंत अकर्तृत्व आत्मबोधावर असणारा हे जे सांख्य तत्वज्ञान आहे हे सांख्य तत्वज्ञान या क्षणाला आपल्याला उपयोगी फक्त एवढंच पडतं याच्यापेक्षा जास्त नाही. बाकी न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः या ज्या गोष्टी आहेत या आपण ऐकून ठेवायच्या लक्षात ठेवायच्या एवढंच. त्याचा आपल्याला प्रत्यक्ष थेट उपयोग काही नाही पण आत्मा हा अत्यंत अकर्ता आहे एवढं आपल्याला समजलं तर खूप झालं पुष्कळ झालं. आपण अकर्तृत्व आत्मबोधावर आलो पाहिजे. आपण जर आत्मा असू तर बाकी आपण देहात आहोत तो जन्मत नाही आणि मरत नाही कोणत्याही शस्त्राने कापला जात नाही वगैरे ही त्याची लक्षणं आहेत तर असू देत. पण अकर्तृत्व आत्मबोध किंवा आत्म्याचं अकर्तृत्व आमच्या ठिकाणी ठसलं पाहिजे अशा करता ठसलं पाहिजे की वारंवार आम्ही देह बुद्धीवर येतो आणि हे कर्म मिया केले की माझे मी सिद्धी गेले असा अहंताजन्य भाव आमच्या ठिकाणी निर्माण होतो की ज्या भावामुळे आम्ही वारंवार अबोधामध्ये सापडतो. हा जो मुनी आहे पाहणारा आहे संयमी आहे हा आपल्या स्वतःला अकर्ता म्हणून पाहत असतो. सर्व भूत मात्र आपल्या स्वतःला कर्ता म्हणून अनुभवत असताना आणि करता म्हणून पाहत असताना हा पाहणारा जो आहे खऱ्या अर्थाने अज्ञानाला अज्ञानाकडे तो आपल्या स्वतःची अकर्म दशा पाहत असतो अकर्तृत्व दशा पाहत असतो. एवढा आपल्या उपयोगाचा अर्थ इथं आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे की आत्मा हा अकर्ता आहे आणि म्हणून मी अकर्ता आहे असं जर आपल्याला समजलं तर आपला संसार फार सोपा होऊन जाईल. कारण आपलं यश हे केवढं मोठं आहे संसारातलं. आपले भोग आपल्याला मिळणारा आनंद हा केवढा मोठा आहे. त्या कशाचा आपल्याशी संबंध नाही असं म्हणून जर निसंग झाला एखादा तर कारण आपलं कर्तृत्व जर फार मोठं असेल तर आपलं अपयशही तेवढंच मोठं होऊन बसतं ना. आपण कर्मात मिळवत असलेलं सुख जर फार मोठं असेल तर मग दुःखही तेवढंच मोठं होऊन जाईल. त्याची ही जी विशेष दृष्टी आहे ती विशेष दृष्टी त्याला असं सांगते की तू अकर्ता आहेस, तो त्या ठिकाणी अत्यंत जागा असतो. स्थितप्रज्ञ हा आत्मा अकर्ता या भूमिकेच्या विषयी अतिशय जागा असतो, अतिशय जागृत असतो. मी पाहिलंय स्वामीजींच्या इथं कुठलीही गोष्ट स्वामीजी आपल्या कृपेने हे झालं असं जर म्हटलं तर स्वामीजी म्हणत असत हे जे बसलेत ना इथं, ज्ञानोबा बसलेत, स्वरूपानंद आहेत, समर्थ आहेत, तर ते सगळं करतात, त्यांच्या त्यांच्या कृपेने झालं. आपल्याकडं कोणतंही कर्तृत्व तो घेत नाही. आपल्याकडं कर्तृत्व घेणं याबाबत संयमी मुनी आणि ज्ञानी हा अत्यंत झोपलेला असतो, तो त्या ठिकाणी जागृतच नसतो, तो कर्तृत्व घेतच नाही. तसंच इथं जी योगनिष्ठा सांगितली, सांख्यनिष्ठेच्या बरोबरीने योगनिष्ठा किंवा योगबुद्धी सांगितली, या योगबुद्धीचं स्वरूप देखील कर्मामध्ये तुझा अधिकार आहे, फळामध्ये कदापि नाही. फळ मिळवण्याकरता म्हणून केवळ कर्म करू नकोस, आणि मी मुळीच करणार नाही एखादं कर्म असा अभिनिवेश बाळगू नकोस. अशा प्रकारे योगस्थ होऊन तू कर्म कर, देहाचा संघ सोडून कर्म कर, फळाचा संघ सोडून कर्म कर, आणि कर्म सिद्ध झालं की असिद्ध झालं हे पाहू नकोस, याबाबत तू सम राहा. कर्म असिद्ध देखील होईल, सिद्ध देखील होईल, तेव्हा तू सम राहा. तुला समजेल कर्म सिद्ध झालं की असिद्ध झालं, पण त्यावेळेला मात्र तू समत्वाचा अभ्यास कर. अशा समत्वालाच योग असं म्हणतात. म्हणून कर्म करत असताना हा जो मुनी आहे, हा मुनी हा कर्मामध्ये आपला अधिकार आहे असं जाणतो, त्याबाबत अत्यंत जागृत असतो. तर सर्वसामान्य मनुष्य सोयीनुसार कर्मामध्ये आपला अधिकार आहे अधिकार नाही अशी भाषा वापरत असतो. जर कर्म हे कठीण अथवा दुःखदायक क्लेशदायक असं असेल, कर्तव्य कर्म म्हणून समोर आलेलं, तर आपण हे कर्म करायला नको असं देखील ठरवतो. स्थितप्रज्ञाचं वैशिष्ट्य असं की तो कर्माच्या अधिकाराच्या बाबत जागृत असतो. मला करायलाच पाहिजे असं म्हणतो, काय होईल ते होईल, त्याचा परिणाम दुःखमय असला तरी कर्तव्य आहे म्हणून करेल. तर सर्वसामान्य मनुष्य कचरतो, तो म्हणतो या कर्माला हातच घालायला नको. त्या ठिकाणी तो झोपलेला असतो, तर स्थितप्रज्ञ अत्यंत जागृत असतो. कित्येक कर्म अशी असतात की त्याची फळं ही व्यवस्थित मिळतील याची करतानाच खात्री नसते, अशी त्याचा परिणाम देखील काय होईल याच्याविषयी काही माहिती नसतं. दुःखमय होईल असंच वाटत असतं, तरी देखील करणं आवश्यक असतं. अनेक शिस्तीच्या गोष्टी, व्यवस्थापनाच्या गोष्टी, या कर्तव्य म्हणून करायच्या असतात. अशा वेळेला स्थितप्रज्ञ म्हणजे कर्माकडं कर्तव्य म्हणून आहे आणि करायलाच पाहिजे असं समजलेला मनुष्य हा कर्म करून मोकळा होतो, त्याचं जे फळ असेल ते भोगायला तयार होतो, जे फळ आणि जसं मिळेल त्यावेळेला तो समत्व राखतो. या समत्वालाच योग असं म्हटलेलं आहे, पण कर्माला हातच न घालणं असं तो करत नाही, याबाबत तो अत्यंत जागृत असतो. तर सामान्य मनुष्य या ठिकाणी झोपलेला असतो. म्हणून सांख्य बुद्धीनी युक्त असलेला असा आत्मबुद्धीनी युक्त असलेला असा स्थितप्रज्ञ हा आत्मा हा अकर्ता आहे हे लक्षात घेऊन कर्म करत असतो. त्याप्रमाणेच कर्म करत असताना काही एक फळ जेव्हा मिळेल तेव्हा फलत्याग हे त्याच्या ठिकाणी कर्तव्य म्हणूनच कर्म करायचं आहे आणि फळाकडे लक्ष द्यायचं नाहीये अशा प्रकारची जागृती त्याला आलेलीच असते. या जागृतीनेच तो कर्म करतो. आता आता मला कोणीतरी मध्ये सांगितलं की नवीन जी टेक्निक आलेली आहेत मॅनेजमेंट टेक्निक त्याच्यामध्ये देखील सगळ्या तुमच्या ऍक्शन्स योग्य आहेत ना हे पहा आणि करा. त्याचं फळ काय मिळतं ते पाहू नका. फळ हे आपोआपच मिळेल अशा प्रकारे मॅनेजमेंट टेक्निक देखील आली आहेत असं मी नुकतंच ऐकलं. कारण फळ हे चिकटलेलंच आहे कर्माला. फलत्याग ही देखील मनतः करण्याची गोष्ट आहे. त्याबाबत तो सावध असतो, त्याबाबत तो जागृत असतो. इथे अजून एक महत्वाचा शब्द आलेला आहे तो म्हणजे संयमी. एका बाजूनी आत्मबुद्धी आणि दुसऱ्या बाजूनी योगबुद्धी. आत्मबुद्धी असणारा निशा पाहू शकतो, अज्ञान पाहू शकतो, अंधकार पाहू शकतो आणि योगबुद्धी जागृत झालेला फलत्याग करू शकतो. या दोघांनीही संपन्न अशी सांख्य बुद्धी आणि योग बुद्धी या उभय बुद्धी आपल्या ठिकाणी मुरलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला भगवंत संयमी असं म्हणतात. या दोन्ही बुद्धींचा कुठेतरी संयम पाहिजे. फक्त आत्मविषयक तत्वज्ञान आणि केवळ योगविषयक तत्वज्ञान असं जीवनामध्ये नसावं. ते या दोन्हींचा मिलाफ झालेला असावा असं भगवंतांना सांगायचंय. हे संयमी या शब्दांनी व्यक्त होतं असं विनोबांनी अर्थ केलेला आहे. आणि हा संयमीच वर सांगितलेल्या श्लोकातला युक्त आहे. नास्ती बुद्धी ही अयुक्तस्य नचा युक्तस्य भावना. अयुक्त आहे त्याला स्थिर बुद्धी नाही, अयुक्त आहे त्याला भावना नाही. आणि युक्त कसा होतो त्याच्या मागचा श्लोक राग द्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियेहि चरन आत्मवश्यैहि विधेयात्मा. या दोन्ही गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये उतरल्या तो युक्त. अशा रीतीने हा जो संयमी आहे तसं सांख्यनिष्ठ आत्मनिष्ठ आहे आणि कर्मनिष्ठ योगनिष्ठ आहे असा मनुष्य सर्वसामान्य मनुष्य ज्या ठिकाणी अत्यंत निद्रिस्त असतो अशा आत्मसुखाच्या बाबत अतिशय जागृत असतो. आणि सर्वसामान्य मनुष्य ज्या ठिकाणी अत्यंत जागृत असतो त्या ठिकाणी हा अत्यंत निद्रिस्त असतो. निद्रिस्त असतो म्हणजे कसा. सर्वसामान्य मनुष्य उदाहरणार्थ खाण्याच्या बाबत विषय उपभोगाच्या बाबत अत्यंत जागृत असतो. मग हा निद्रिस्त असतो म्हणजे कसा निद्रिस्त असतो. सर्वसामान्य मनुष्य फिरण्याच्या बाबत अत्यंत जागृत असतो तर हा त्या ठिकाणी निद्रिस्त असतो म्हणजे कसा निद्रिस्त असतो. भोग भोगण्याच्या बाबत सर्वसामान्य मनुष्य अत्यंत जागृत असतो. एक खाण्याचा विषय झाला तरी देखील आपल्याला आवडीचा तो पदार्थ जिथं मिळेल तिथं त्याच्याकरता जितका खर्च येईल तितका येऊन देत अशा पद्धतीनेच तो विषय उपभोगामध्ये रमलेला असतो. शिवाय आपल्या इंद्रियांना जे हवं तर तेच घ्यायचं एवढी त्याची भावना असते. प्रेयस आणि श्रेयस याच्यामध्ये तो प्रेयसाबद्दल फार जागृत असतो आणि श्रेयसाबद्दल तितका कमी जागा असतो. कित्येकांना माहित आहे की आपल्या शरीराला आता काय हवंय आणि काय नकोय. तरी देखील आवडीचा पदार्थ आला की जसं सगळं बाजूला पडतं माहित असलेलं ज्ञान सर्वसामान्य मनुष्य उदर भरणा करता खातो, जगायचं आहे म्हणून खातो, तर याचं जे खाणं असतं ते खाणं शरीराला पुष्टी तुष्टी मिळून ध्यान करायचं आहे, कर्म जमवायचं आहे, आत्मदर्शन साधायचं आहे, अशा दृष्टीने दृष्टिकोनात फरक असतो. सर्वसामान्यांची दृष्टी आणि याची दृष्टी हा खात नाही असं नाही, तेच पदार्थ हा खाईल पण त्यावेळेला त्याची भावना वेगळी असेल, त्याची आतली जागृती वेगळी असेल. सर्वसामान्य मनुष्य फिरतील तर हाही फिरेल, पण याचं फिरणं ही शरीर यात्रा होऊन जाते, याचं एकूण वर्तन ही शरीर यात्रा होऊन जाते आणि सर्वसामान्यांचं आम्ही इतके फिर फिरायचो ते ट्रॅव्हलवाले तर कोणाला थोडी उसंतही मिळवून देत नाहीत. प्रत्येक ठिकाणी थांबले की सांगायचं की दीड तास वेळ, खरं म्हणजे ते ठिकाण पाहायला तीन तास लागणार, धावत पळत ते पाहून परत आपल्या जाग्यावर यायचं, गाडीत बसायचं, पुढे प्रवास रोज 200-200 किलोमीटर आम्हाला फिरवलं. हाडं टाकायला आम्ही हॉटेलवर येत होतो. अशा प्रकारचं सर्वसामान्य व्यक्तीचं जे जीवन आहे त्याचं फिरणं आहे, ते फिरणं देखील आणि याचं फिरणं याच्यामध्ये खूप फरक असतो. याच्या फिरण्यामध्ये बोध असतो, याच्या पाहण्यामध्ये बोध असतो. हा सर्व जगताकडे अत्यंत प्रेमाने पाहतो, आत्मभावाने पाहतो, अलिप्त बुद्धीने पाहतो. हा पाहत असतानाच आत्म्यामध्ये देखील रमलेला असतो. वेगवेगळ्या भूमिकेवरून पाहता येणं देखील शक्य आहे, त्याच्यातल्या कोणत्या तरी एका भूमिकेमध्ये हा असतो. तर दुसरा पाहत असतानाच विचार घोंगावत असतात, एखाद वेळेला चिंता असते, एखाद वेळेला स्वैर गप्पा असतात, एखाद वेळेला विषयामध्ये रमलेला असतो आणि पाहत असतो. अशा रीतीने दोन व्यक्तींचं जीवन एक सारखं जरी त्या कृतीत चाललेलं आहे असं वाटलं तरी एक ज्या ठिकाणी अत्यंत जागा असतो त्या ठिकाणी हा जागृत नसतोच, हा वेगळ्या ठिकाणी जागृत असतो, त्या ठिकाणी दुसरा अतिशय झोपलेला असतो. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले. सर्व भूत जात ज्या ठिकाणी झोपलेला आहे तेथेची जया पाहले, त्याच ठिकाणी याला पहाट झालेली आढळते. आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित उतो, आणि सर्व जीव मात्र ज्या ठिकाणी अत्यंत जागृत असतात त्या ठिकाणी हा निद्रिस्तासारखा असतो. तोची तो निरुपाधी अर्जुना तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अशा रीतीने स्थितप्रज्ञाच्या जीवनातलं एक महत्वाचं लक्षण सांगितल्यानंतर भगवंत पुढे असं म्हणतात की आपुर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशंती यद्वत तद्वत कामा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी. सहो बाजूनी भरत असताना, सतत भरत असताना शेकडो नद्या हजारो नद्या समुद्राला येऊन सतत मिळत असतात आणि आपलं पाणी भर भरून समुद्रामध्ये भरत असतात. असं असताना देखील समुद्र मात्र आपल्या मर्यादेमध्ये असतो, तो आपली प्रतिष्ठा कदापि ही सोडत नाही, तो अचल असतो. तद्वत कामायम प्रविशंती सर्वे, त्याप्रमाणेच कामना आत शिरत असताना येत असताना स शांती मापनवती न काम कामी, तो शांतीला प्राप्त होतो, तो शांती थोडी देखील सोडत नाही. असं स्थित प्रज्ञाचं अजून एक महत्वाचं लक्षण भगवंतांनी सांगितलं. सामान्य नद्या जरी पाहिल्या तरी देखील समुद्राच्या मुखापाशी त्या केवढ्या मोठ्या भासतात. अगदी छोट्या कोकणातल्या छोट्या छोट्या नद्या की ज्या 25-40-50 किलोमीटरवर उगम पावल्या आणि थोड्या वाहत समुद्राला येऊन मिळाल्या तरी देखील समुद्रापाशी केवढ्या खाड्या निर्माण झालेल्या असतात. आणि मोठमोठ्या नद्या गंगेसारख्या समुद्राला जिथं जाऊन मिळतात तिथं तर काय घडतं. नदी प्रमाणे समुद्राचाही प्रतिसाद नदीला मिळतो खाडीच्या रूपाने. छोट्या नदीला केवढा मोठा प्रतिसाद समुद्र देतो. आणि फार मोठी नदी येऊन मिळते तेव्हा हा प्रतिसाद तर फारच प्रचंड होतो. तिथं खाडी जवळपास ओळखता येत नाही, समुद्र आतच आलेला असतो. आणि अशा सर्व बाजूनी नद्या समुद्रामध्ये आपलं पाणी भरतच असतात. आपल्या ठिकाणी देखील सर्व बाजूनी विषय येतच राहतात. डोळ्याच्या, कानाच्या, जिभेच्या, जीभ दोन काम करते, खाते आणि बोलते. जिभेच्या अंगाने, स्पर्शाच्या अंगाने केवढे बलिष्ठ विषय आहेत. गंधाच्या अंगाने आणि मानसिक विषयही खूप आहेत, काल्पनिक विषय देखील खूप आहेत. या विषयांमुळे निर्माण झालेले अनेक अनेक प्रकारचे विषय. जसे दागिने, हा काही खरं म्हणजे विषय नाहीये. दागिने हा कोणत्याही इंद्रियाचा विषय नाहीये. डोळ्याचा आहे पण तो दुसऱ्याच्या डोळ्याचा फार तर असू शकेल, कारण आपल्या गळ्यात घातलेली वस्तू थोडीच भगिनीला दिसते, कानात घातलेली वस्तू भगिनीला थोडीच दिसते. पण दुसऱ्याच्या डोळ्याला विषय पुरवण्यासाठी कदाचित हे दागिने घातले जातात. असं प्रत्यक्ष विषय आणि ज्याचा जे विषय म्हणून खरं म्हणजे नाहीयेत अशा शेकडो गोष्टी, कमाल आहे, अनेक गोष्टी. या गोष्टी विषय म्हणूनच निर्माण होतात आणि त्या अंतःकरणामध्ये प्रवेश करत असतात. जसं समुद्रामध्ये भरभरून नद आणि नद्या शिराव्यात तशा प्रकारे भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारचे विषय आत शिरत असताना, मगाच्या विषयाच्या जर संदर्भात, मगाच्या श्लोकाच्या संदर्भात पाहायला गेलं तर असे विषय आत येत असताना जो अज्ञानी आहे तो अज्ञानी त्या विषयांमुळे किती फसवला जातो, किती बेगडी, किती वरवरचं, किती उथळ असं जीवन जगू शकेल व्यक्ती, आपल्याला कल्पना देखील येणार नाही. एकेका विषयाकरता सगळं जीवन खलास करून टाकतात. एकेका विषयाकरता सगळे विषय तर सोडून द्या. नुसतं खाण्याकरता जीवनाचा नाश करतात, नुसतं पाहण्याकरता जीवनाचा नाश करतात. एकेका विषयाकरता सगळं जीवन पार वाट लावून टाकतात, खलास करून टाकतात. हे जे विषय आत शिरतात आणि अस्वस्थ करतात ही सामान्य व्यक्तीची गोष्ट स्थित प्रज्ञेच्या बाबत भगवंत फार वेगळं बोलतात. हा जो स्थित प्रज्ञ आहे तो स्थित प्रज्ञ एक म्हणजे विषय, जो विषय आत्म्यापासून विचलित करतो खरं म्हणजे. अशा विषयापासून शांती प्राप्त करतो असं भगवंत इथं सांगतायत. हा श्लोक असामान्य आहे. असे विषय येत असताना देखील तो शांती मध्येच राहतो, विषयाच्या योगाने देखील त्याची शांती ढळत नाही. हे जे लक्षण आहे हे लक्षण आश्चर्यानेच या लक्षणाकडे पाहावं असं आहे. पण हे कसं घडतं ते मागच्या श्लोकांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. याची जी साधक दशा आहे तो ते किल्लीचे श्लोक आहेत, हे आश्चर्याचे श्लोक आहेत. राग आणि द्वेष वियुक्त होऊन जगण्याच्या पद्धतीमुळं असं त्याचं उत्तर आहे. दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा हे त्याचं उत्तर आहे. पण याचं असं होतं खरं की अशा प्रकारचे विषय अंतःकरणात शिरत असताना जसा समुद्र नदीच्या स्वागताकरता नदीमध्येच प्रवेश करतो तसा हा आत्मभावानी विषय सेवन करत असताना त्या विषयाला जणू आलिंगन द्यायला जातो. खाडीचंच पाणी खारट असतं समुद्रापर्यंत. तुम्ही समुद्राच्या ठिकाणी तर ते असेलच असेल, पण खाडीच्या ठिकाणीच नदी बदललेली असते. नदीचं पूर्वीचं स्वरूप समुद्राला मिळत असताना थोडस आधीच बदलून जातं, तसं याच्या ठिकाणी विषयाचं स्वरूपच बदलून जातं. विषय तो त्यांचा झाला नारायण असं होऊन जातो. तो विषयच भोगत नाही असं नाही, त्याचा आता एकमेव विषय नारायण झालेला आहे असं त्याचा अर्थ नाही. तो पाहत असतानाच त्याला आपण नारायणाला पाहतोय असा भाव असतो, खात असतानाच आपण नारायणाला खातोय असा भाव असतो. विषयाचा त्याची शांती ढळू देत नाही. बाहेरून आत विषय येत असताना तो विषय पूर्णपणाने आत्म्यापर्यंत पोचताना आत्मरूपाचाच अनुभव त्याला येतो. त्या विषयाला बाहेरच त्यांनी थांबवलेला आहे आणि त्याच्यासारखं करून घेऊन मग आत घेतलेला आहे. समुद्र जसं नदीच्या बाबत नदीला आपल्यासारखी करून घेतो आणि मगच आत घेतो, तसं हे फार फार विलक्षण असं स्वरूप भगवंतांनी सांगितलं. विषयापासून जे सुख मिळतं त्या सुखाची मीमांसा अशी केली जाते की इंद्रियांचा आणि विषयांचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेला त्या संयोगाच्या वेळेला वृत्ती क्षणभर आत वळते आणि निर्वृत्तिक दशेला प्राप्त होते. हे समजून सांगताना स्वामीजी नेहमी गुलाबजामचं उदाहरण द्यायचे की जिभेवर गुलाबजाम आला की त्या क्षणी वृत्ती अंतर्मुख होते आणि क्षणभर नाहीशी होते. वृत्ती आत वळून नाहीशी होणं आणि वृत्ती नाहीशी झाल्यामुळं आतल्या आनंदाचा क्षणभर प्रत्यय येणं, आत्म्याच्या आनंदाचा क्षणभर प्रत्यय येणं असं घडतं. पण गुलाबजाम जिभेवर आल्यामुळं हे घडत असल्यामुळं आणि हे युगपत म्हणजे त्याच क्षणाला घडत असल्यामुळं गुलाबजामनी सुख दिलं असा भास होतो. खरं सुख आत्म्याचंच असतं, आत्म्याखेरीज सुखमय असं दुसरं काही नाहीये. गुलाबजामच्या ठिकाणी सुख देण्याची क्षमता नाही, जिभेच्या ठिकाणी देखील सुख देण्याची क्षमता नाही. जी सुख देण्याची क्षमता आहे तर ती रसो वयी सहा असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या रसमय अशा आत्माच रसमय असल्यामुळं त्याचं सुख मिळतं. प्रत्येक विषयाचं सुख या न्यायाने मिळत असतं. विषयाचं सुख याचाच अर्थ असा की जे सुख घेण्यासाठी दुसऱ्याची अपेक्षा आहे, दुसऱ्या कोणामुळे ते सुख मिळालं, दुसऱ्याची उपस्थिती आवश्यक आहे, ते विषयाचं सुख. मग संगीत आता चाललेलंच आहे. अतिशय सूक्ष्म विषय गाणं करणं हा खूप सूक्ष्म विषय आहे. त्यातही काही विषय खूप स्थूल आहेत आणि काही विषय खूप सूक्ष्म आहेत. उदाहरणार्थ खाणं हा तसा बऱ्यापैकी स्थूलच विषय आहे, पण संगीत समजणं हा खूप सूक्ष्म विषय आहे. संगीत हे जवळपास आत्म्याच्या जवळ नेऊन ठेवतं, जवळपास एक पडदा राहणारच, तो काढण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नाही. पण हे जे सुख मिळतं ते सुख या न्यायाने मिळत असतं आणि विषयाच्या सुखाच्या क्षणाला जो सावध राहतो आणि त्या सुखाला आत्म्याशी जोडण्याचा जो अभ्यास ठेवतो. बघा मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. ज्या क्षणाला जिभेवर गुलाबजाम येतो आणि ज्या क्षणाला वृत्ती अंतर्मुख होते आणि नाहीशी होते, त्या क्षणाला सुख मिळतं, पण ते आत्म्याचं मिळालेलं आहे हे जो लक्षात घेतो, त्या क्षणाला जो सावध असतो, त्यांनी विषयाला आत यायला जागा तर करून दिलेली आहे, पण विषयाचं जे सुख आहे ते सुख आत्म्याच्या सुखाने त्यांनी भरलं. जसं नदी खाडी नदी समुद्रात प्रवेश करत असताना समुद्रच आधी येतो आत आणि नदीच्या पाण्याला आपलंस करतो आणि मगच आत घेतो, तसं या सुखाला आपलंस केलं आत्म्यानी आणि मग आत घेतलं. पंचदशीमध्ये विषयानंदे ब्रह्मानंदा हा असं प्रकरण लिहिलेलं आहे विद्यारण्य स्वामींनी. विषयाचा आनंद देखील ब्रह्माचाच आनंद आहे, याचं कारण आनंद नावाची दुसरी वस्तूच नाहीये. फक्त आत्माच एक आनंद द्यायला समर्थ आहे, आत्मा स्वतःच आनंद स्वरूप आहे. अशा रीतीने जो सुख मिळवतो, जो सुख प्राप्त करतो, त्या सुखाच्या क्षणाला सावध राहून जो त्या क्षणाला हे आत्म्यापासून मिळाले एवढं लक्षात घेतो, बस लक्षात घेण्याची गरज आहे, लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तसं जर लक्षात घेतलं आणि असं प्रत्येक सुखाच्या वेळेला करण्याचा अभ्यास ठेवत गेला, तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनवती, तो शांतीपासून विचलितच होत नाही, तो कामनेनी भरूनच जात नाही असं भगवंत सांगतात. थोडक्यात जेव्हा विषय सुख देतं तेव्हा त्या सुखाचा भोग घेणारं कोण असतं? वृत्ती नाहीशी झाल्यानंतर चैतन्य प्रगट होतं आणि चैतन्य आपल्या स्वतःचाच आपण भोग घेत असत. विषय नाही, इंद्रिय नाहीत, वृत्ती देखील नाही, वृत्ती नाहीशी होते. आता समजा विषयाशी वर्तन करत असताना, विषयाला आत येऊ देत असताना दुःख प्राप्त झालं तर असं सांगता येत नाही की प्रत्येक विषय प्रत्येक वेळेला सुखच देईल असं सांगता येत नाही. मग कशी उपपत्ती लावणार? आपुर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशंती यद्वत तद्वत कामहा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी. म्हणूनच हा जो समत्व शब्द आलेला आहे, संयमी किंवा युक्त हा शब्द आलेला आहे, तो त्याच करता आलेला आहे. युक्त राहण्याची सवय जर लागली तर दुःख जरी तिथं आलं तरी त्याला आत्मा सुख करून घेऊन आत घेतो. आठवण येते ती परमात्म्याची, कृपेची, सद्गुरूंची, आणि दुःखाला आत घेतलं जातं. सुख आलं तरी देखील आठवण होते परमात्म्याची, भगवंतांची, सद्गुरूंची. चैतन्य त्या विषयापासून मिळालेल्या सुखाला आपलंसं करून घेतं आणि आत घेतं. दुःख जरी झालं तरी देखील हीच क्रिया घडली पाहिजे, हीच प्रक्रिया घडली पाहिजे, नाहीतर केवळ सुखच तुमच्या बाबत आत्म्यामध्ये ठेवण्याचं काम करेल आणि दुःख तुमच्या बाबत नेहमीच आत्म्यापासून तुम्हाला दूर ठेवण्याचं काम करेल. त्यामुळे जेव्हा दुःख होतं तेव्हा देखील चैतन्याचा दुःखाला जर स्पर्श झाला, दुःख देखील व्हावं, पण दुःख होताना केवळ मनापर्यंत थांबू नये, दुःख जिव्हारी न्यावं, सुख जसं जिव्हारी नेतो की नाही तसं, आणि तिथं त्याचा चैतन्याशी स्पर्श घडवावा, दुःख नाहीसं होतं. मला अनेकदा लक्षात आलेलं आहे की नेहमी अतिशय त्रासदायक अशी भावना जी दुःखाची किंवा सहल असणारी नाहीशी होत नाही, ती ध्यानाच्या वेळेला नाहीशी होते. वृत्तीरहितता झाली आणि चैतन्याचा अनुभव आला की नाहीशी होते. पुढे पुढे व्यवहार करत असताना, कारण प्रत्येक वेळेला ध्यानाला बसायला थोडंच यंत्र आहे आपण आणि अशी कवायत तर आपण करू शकत नाही. ऑफिसमध्ये थोडं दुःख झालं की ध्यानाला बसला असं तर करता येणार नाही. त्यामुळं हळूहळू जर याची सवय लावून घेतली, चैतन्याचा संबंध आहे आणि हे चैतन्य सुखमय आहे हे जर समजलं, तर जे येणारे आहेत सुख आणि दुःखांचे, विषयांच्या निमित्ताने येणारे होणारे आघात आहेत, तर ते चैतन्य सुखमय करूनच आत घेईल. म्हणून या मधल्या युक्ती करता दुःखाला देखील चैतन्याचा स्पर्श घडवण्याच्या आणि सुखाला देखील चैतन्याचा स्पर्श घडवण्याच्या दरम्यान सद्गुरूंच्या कृपेचं स्मरण असावं. म्हणून विषय भोगत असताना सद्गुरूंचं स्मरण, आपण साधक आहोत या भूमिकेचंही स्मरण, थोडस आत्मभाव, विषयापासून झालेलं सुख आहे तर त्यावेळेला देखील तसाच आत्मभाव, दुःखाच्या वेळेला देखील तसंच. कधी कधी असं होतं की तीव्र सुखाच्या वेळेला आपल्याला परमात्म्याची आठवण होत नाही, आपल्याला सद्गुरूंची आठवण होत नाही, आपल्याला म्हणजे तुम्ही आहात ते सगळे वगळून असं होण्याची शक्यता असते. त्यावेळेला आपण देहबुद्धीवरच आहोत असं समजावं. त्या सुखाचा अनुभव घेत असताना जी निश्चिंतता वाटते ती तुम्हाला दुःखात ढकलल्याखेरीज राहणार नाही कालांतराने हे समजून घ्यायला हरकत नाही. पण ज्या तीव्र सुखाच्या वेळेला तुम्हाला सद्गुरूंच्या कृपेमुळे हे झालं असं वाटेल, सद्गुरूंची आठवण होईल, आणि तीव्र दुःखाच्या वेळेलाही सद्गुरूंची आठवण होईल, मग सद्गुरूंनी दिलेल्या बोधाची आठवण होईल, त्यावेळेला देखील हीच प्रक्रिया घडून येईल. तद्वत कामायम प्रविशंती सर्वे स शांती माप्नोती न कामकामी, तो शांतीलाच प्राप्त होईल. पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित, सागराच्या ठिकाणी जशी अक्षोभता आहे नेहमीच वखवखलेला नाही नद्यांचं पाणी मिळवण्यासाठी, म्हणून जरी सरिता वोघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषून जाती समस्ता तरी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा। जे विषय मिळत असताना विषय मिळत नसताना तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाते सांगई सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी का न लविजे तरी अंधारी कोंडेल तो। संध्याकाळच्या कातर वेळेला सूर्याच्या घरामध्ये काय निरांजन लावलं जातं का समई लावली जाते ती संध्याकाळची कातर वेळ सूर्याच्या अनुपस्थितीमुळे तुमच्या घरी असते सूर्याच्या घरी नाही। सूर्याच्या घरी संध्याकाळ नाही सूर्याच्या घरी रात्र नाही। सांगई सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी न लविजे तरी अंधारी कोंडेल तो। देखई रुद्धी सिद्धी तयापरी आली गेली से न करी तो विकुंतला असे अंतरी महासुखी जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवनाते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालीवणे भिल्लांचे नी। आपल्या स्वतःमध्ये मस्त असताना जो इंद्रभुवनाला पाबळ म्हणतो किरकोळ म्हणतो तो भिल्लांची जी पाली असतात तर त्यामुळे थोडाच रंजेल सुखी होईल। जो अमृतासी ठी ठेवी तो जैसा कांजी न सेवी अमृत ही ठीक असं ज्याला वाटत तो जैसा कांजी न सेवी त्याला कांजी बद्दल तर काहीच आकर्षण जसं वाटणार नाही तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी तसं स्वतःच्या सुखाच्या अनुभवाच्या मूळ रिद्धी अशा प्रकारे येणारी विषयांची संपदा तो भोगतच नाही वेगळेपणाने भोगत नाही असा अर्थ घ्यायचा मात्र तो भोगतच नाही असा अर्थ घ्यायचा नाही। तो विषय भोगेल पण मगाशी सांगितलं त्या न्यायाने घडेल। ज्ञानेश्वर महाराज भोगतच नाहीत असं म्हणतायत पण प्रक्रियेमध्ये मात्र तसं नाही तो फक्त आत्मसुखच भोगत असतो एवढं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत। पार्था नवल हे पाही जेथ स्वर्ग सुख लेखनीय नाही तेथ रुद्धी सिद्धी काही प्राकृता होती विहाय कामान या सर्वान पुमाशरती निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीमधिगच्छती एषा ब्राह्मी स्थिती ही पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वा स्याम अंतकालेपी ब्रह्म निर्वाण मृच्छती। दोन श्लोक राहिले पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्स। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि हरि हरि। हरी राम 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 नारायण नारायण। कुला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सब।